आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने प्रारंभ. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव सादर. स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण. राजाजी उत्सवाचं उद्घाटन. सोन्याच्या दरवाढीकडे केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्र आहे, असं राज्यपाल म्हणाले. 2025-26 पहिल्या तिमाहीत 91,327 कोटींची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावर्षी जानेवारी महिन्यात दावोस इथं झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या 18 कंपन्यांसोबत 30 लाख कोटींचे करार केले, यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असं राज्यपालांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या विविध धोरणांची माहिती यावेळी राज्यपालांनी दिली.
विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 trillion तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
राज्यातल्या कृषी क्षेत्राच्या विकासालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठी मागेल त्याला सौरपंप, मोफत वीज बिल योजना आदी योजना राबवल्या जात आहेत, असं राज्यपाल म्हणाले. महिला आदिवासी मागास समूहाच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या सर्व घटकांसाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची माहिती राज्यपालांनी दिली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडणं हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे. पवारांसारख्या सहकार्याचं निधन होणं ही केवळ राजकीय हानी नाही तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक बाब आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याविषयी अनेक आठवणी जागवल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. अजित पवार हे कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते नेते होते, असं जाधव म्हणाले. त्यांनी नेहमीच संसदीय परंपरेचं पालन केलं, तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही आदर केला, असं त्यांनी सांगितलं. मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, गुलाबराव पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही शोकप्रस्तावावरच्या चर्चेत भाग घेतला. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनीही अजित पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याच्या सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. मुंबईत वार्ताहर परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अपघाताविषयी असलेल्या सर्व शंका दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात महायुतीतला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी करणारं पत्र मिळाल्याचं सांगून यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले. या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही मांडली आहे.
जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20-30% आहे. 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळं बेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही. आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसांमध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी लोकभवनातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालं. अशोक मंडपाजवळच्या ग्रँड ओपन स्टेअरकेस भागात असलेल्या एडविन ल्युटियन्स यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी आता राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थानापन्न झाला आहे. राष्ट्रपती भवन या नावानं ओळखली जाणारी वास्तू हे राजाजींचं शासकीय निवासस्थान होतं. राजाजींच्या व्यक्तिमत्व आणि कार्यानं भारताच्या जडणघडणीवर अमीट ठसा उमटवला आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या अनावरण सोहळ्याला उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री JP नड्डा, डॉ एस जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंह शेखावत, डॉ एल मुरुगन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात आजपासून राजाजी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून हा उत्सव येत्या 1 मार्चपर्यंत सुरू राहील. सोनं चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीवर सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. सणासुदीला किंवा लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमती वाढतात पण त्यात चिंताजनक बदल झालेले नाहीत असं त्या म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह त्या बोलत होत्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन सीतारामन यांनी संस्थात्मक गुंतवणूकदारांना केलं. चालू खात्यातली तूट आवाक्यात असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. सध्या देशात भांडवल टंचाई नाही असं ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
बैंक्स के पास में देखिए बहुत अधिक मात्रा में कैपिटल है. जो आज के दिन में हमारी कैपिटल एडुकेसी समस्त बैंकिंग क्षेत्र की है वो 17% से भी अधिक है, जबकि जो रिक्वायरमेंट है वो केवल 11.5%. तो अगर और कैपिटल नहीं भी आता है तब भी हम लगभग 5 वर्ष और जो है क्रेडिट मुहैया करा सकते हैं, जिस प्रकार से जो ग्रोथ रेट आज के दिन में है.
T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. अमरावतीत धारणे तालुक्यात काल रात्री झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेश सीमेलगतच्या देडतला इथल्या आठवडी बाजारातून परतणारी पिकअप व्हॅन दरीत कोसळून हा अपघात झाला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने प्रारंभ. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव सादर. स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल CRajagopalachari यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण. राजाजी उत्सवाचं उद्घाटन. सोन्याच्या दरवाढीकडे केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.